सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। यु नो जेव्हा पण आमच्या सगळ्या मित्रमंडळींचा बाहेर जेवणाचा प्लॅन बनतो ना, डिनरला जायचं किंवा लंचला जायचं, तर आमचा प्रेफरन्स असो म्हणजे खास करून मित्रांचा की चुलीवरचं जेवण पाहिजे, चुलीवरची बाजरीची भाकरी मस्तपैकी रस्सा वगैरे नाही का असं पाहिजे असं आहे। आणि मग त्यासाठी आपल्या शहरापासून 30-40 किलोमीटर जरी लांब जायचं झालं ना तरी पण सगळेजण तयार असतात की आपण बाहेर जाऊयात आणि बाहेर मस्तपैकी आपण चुलीवरचं जेवण जेवूयात। सो चुलीवरचं जेवण असं म्हणतात की त्याला खूप चव असते, ती चव गॅसवरच्या जेवणाला येत नाही असं लोकं म्हणतात नाही का। त्यामुळं आजकाल हॉटेलवाले पण नाही का ब्रॉड अक्षरांमध्ये आपली जाहिरात करतात की आमच्याकडे खास चुलीवरचं जेवण मिळेल, चुलीवरची गरमागरम बाजरीची भाकरी रस्सा तांबडा पांढरा काय असेल ते। सो आज मी तुम्हाला विचारलं की काय तुम्हाला कुठला स्वयंपाक आवडतो, म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक की यु नो गॅसवरचा स्वयंपाक, मला फोन करून सांगायचं आहे। नंबर आहे माझा 9607007935 हा माझा नंबर आहे नांदेड, माझा नंबर नोट करून घ्या 9607007935 या नंबरला तुम्ही मला फोन करायचा आहे। आणि चुलीवरचा स्वयंपाक याच्या मागे महिलांची खूप सारी मेहनत असते बरं का, त्याशिवाय तो स्वयंपाक बनू शकत नाही। पण आजकाल घरोघरी यु नो गॅसवरचा स्वयंपाक असतो, पण त्याच घरच्या लोकांना मात्र बाहेर जाऊन चुलीवरचा स्वयंपाक आवडतो, ती भाजी आवडते, आणि त्यासाठी ते एक्स्ट्रा पैसे खर्च करतात। सांगा मला की तुम्हाला कुठला स्वयंपाक आवडतो, चुलीवरचा की गॅसवरचा, फोन करा मला फटाफट 9607007935 ये मेरा नंबर। ये गाना आपके पास डीजे वाले बाबू थोड़े वे ओनली ऑन 93.5 रेड एफएम, मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो।